मन याची गती किती गुही आहे. म्हणतात कर्माची गती गुही आहे, पण मनाचाही अंत कधी लागत नाही. म्हणूनच कलियुगामध्ये अनेक लोक मनुष्यांच्या गोड बोलण्याला भुलून जातात, भुरळून जातात आणि धोका खातात. मनामधल्या गोष्टीचा अंत न लागल्यामुळं त्यांचं जीवन भरकटत राहत. पण आज परमपिता परमात्मा येऊन या मूळ गोष्टीलाच हात घालत आहे. कारण सर्व गोष्टींचा आधार, जसं आपण गीत ऐकतो, मनही ईश्वर मनही देवता मन सबका आधार. वास्तविकता ईश्वर पिता अलग आहेत, देवता अलग आहेत, परंतु म्हटलं जातं की माझी मनो देवता सांगत आहे. याचा अर्थच आहे की आपण आपल्या मनाला जर एक दैवी गुणांच्या धारणेनं युक्त केलं तर ते आपलं मन मधुरता सरलता या सोप्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भिन्न भिन्न गोष्टीवर विजय प्राप्त करू शकतो. जसं आपण नेपोलियनचं उदाहरण ऐकलेलं आहे, हिटलरचं उदाहरण ऐकलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये प्रचंड शक्ती होती. परंतु मनामध्ये असलेली प्रचंड शक्ती आपण कोणत्या विधीनं कोणत्या रीतीनं वापरायची हे आपल्या विचारावर अवलंबून आहे. उपयोग करायचा, सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा. मी या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये आले आणि माउंट आबूला एक योग साधनेचं शिबिर होतं आणि त्या योग साधनेच्या शिबिर मध्ये दादीजींकडून एक मी शब्द ऐकला, मुख का मौन और मन का मौन. तर मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण मुखाचं मौन मला माहिती होतं. महात्मा गांधीजी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा बरेच दिवस मौन पाळत असत, परंतु मुखाचं जे मौन आहे त्याबरोबर आज मनाचं मौन याची फार आवश्यकता आहे. मनाचं मौन याचा अर्थ काय आहे? तर मनामध्ये अनावश्यक विपरीत भिन्न भिन्न प्रकारचे जे विध्वंसक विचार आहेत त्या विचाराला मनातून काढून टाकणं, समाप्त करणं, त्याच्यापासून अलिप्त राहणं याला मनाचं मौन म्हणतात. पण आपलं मन आहे ना, ते फक्त विचारापासून अलिप्त करायचं नाहीये, कारण मनाची स्थिती ही छोट्या बालकाप्रमाणे आहे. एखाद्या बालकाने हातामध्ये चाकू घेतला, कात्री घेतली, तो खेळणं म्हणून घेतो, पण त्याला हे माहिती नसतं की त्याच्यापासून माझं बोट कापेल, रक्त निघेल. म्हणजे तो खेळणं म्हणून घेतो, त्याला धोका माहिती नसतो. आणि आता जर त्याच्या हातून ती धोकादायक वस्तू काढून घ्यायची असेल तर त्याच्या बदल्यामध्ये त्या बालकाला त्या मुलाला एक दुसरं खेळणं द्यावं लागतं. म्हणजे त्याच्या मनाचे विचार दुसऱ्या गोष्टीमध्ये कन्व्हर्ट करावे लागतात. हीच शैली राजयोगामध्ये वापरलेली आहे. मनाला नील करायचं नाहीये, मनाला दमन करायचं नाहीये, मनाला दाबून ठेवायचं नाहीये, परंतु मनाला अशा प्रकारचे विचार प्राप्त करून द्यायचे, अशा प्रकारचे संकल्प प्राप्त करून द्यायचे की ज्याचा सरळ संबंध एक परमपिता परमात्मेशी असेल. कारण परमात्मा मनाला आरामदायी, कल्याणप्रद आणि हितकारी विचार देतात, कारण ते परम हितैषी आहेत. आपल्या बालकांचं हित कल्याण कशामध्ये आहे हे त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ परमात्म्यानाच माहिती आहे. आणि म्हणून या आपल्या मनाच्या ज्या भिन्न भिन्न प्रकारच्या वृत्ती आहेत, ज्याचा योगामध्ये एकदम चित्तवृत्ती विरोध असं म्हटलेलं आहे, तर त्या सर्व वृत्तींना आपण कंट्रोल करून एकच वृत्ती ठेवायची, ती म्हणजे शांत वृत्ती, पवित्र वृत्ती. मनाच्या मौनाचा संबंध हा शांतीच्या शक्तीशी. एक शांत मन, शांतीसागर परमात्म्याशी जोडलेलं मन आणि ओम शांतीच्या मंत्राच्या अर्थाच्या स्वरूपामध्ये स्थित झालेलं मन हे असीम शांतीचा, एक निरव शांतीचा, एक गहऱ्या शांतीचा जरूर क्षणामध्ये अनुभव करतो. आणि ही शांतीची शक्ती मनाच्या मौनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपण वास्तविक पाहता आपली व्यर्थ जाणारी शक्ती ही पुन्हा त्याचा साठा करू शकतो. तेव्हाच आपलं मन अनेक गोष्टीमध्ये आपल्याला उत्तमरित्या साथ देतो. या मनाला आपल्याला एक असं वळण लावायचंय की ज्या वळणाची एक पाऊलवाट तयार होईल आणि त्या पाऊलवाटेवर चालणारे लाखो करोडो पथिक पांतस्थ हे आपल्या इच्छित लक्ष्यावर पोहोचतील. म्हणजे आज प्रत्येकाच्या मनापुढे एक उत्तम लक्ष्य पाहिजे, एक सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट पाहिजे. तेव्हाच त्या दिशेनं तो सतत प्रयत्न करत राहील. मनाला अथक बनवण्याकरता आपण सोल कॉन्शियस म्हणजे आत्म अभिमानी स्थितीचा अभ्यास केलेला आहे. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे कौंतेय उत्तिष्ठ उत्तिष्ठ. आश्चर्य वाटतं की जेव्हा की अर्जुन भगवंतांच्या समोर उभाच होता, जेव्हा की तो युद्धाच्या भूमीमध्ये होता, परमात्मा आणि अर्जुन एकमेकाच्या समोरच होते, तरी पण परमात्मेने हा इशारा का दिला की उत्तिष्ठ उत्तिष्ठ. मग या उठण्याचा अर्थ काय आहे? उठण्याचा अर्थ असा आहे की बैठकीमधून उठणं नव्हे, बसलेल्याला उठवणं नव्हे, परंतु त्याचं जे मनोधैर्य खचलेलं होतं आणि त्या धैर्याला पुन्हा जागृत करण्याकरता, त्याच्यामध्ये धीरता निर्माण करण्याकरता परमात्म्याने म्हटलं उत्तिष्ठ उत्तिष्ठ. कारण ज्याला मन एक उभारी प्राप्त करतं, मन एक प्रचंड शक्ती प्राप्त करतं, तर ते अनेकांच्या करता दीपस्तंभासारखं बनतं. आणि ज्यावेळेला मनरूपी दीपक जागृत होतो, तर आपण अनेकांना जागृत करतो. ही जागृती मनमंदिरामध्ये समाविष्ट करायची आहे. अनेकांना जागृत करतो. ही जागृती मनमंदिरामध्ये समाविष्ट करायची आहे याचा अभ्यास आपण सर्वजण आता 3 मिनिटं करणार आहोत. मन एक मंदिर आहे. मंदिराला सुविचाराच्या सुंदर सुंदर पायऱ्या लाभलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर श्रद्धेचं तोरण बांधलेलं आहे. मंदिराच्या अटल निश्चयाच्या थंड गाभाऱ्यामध्ये मनसा देवी उभी आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही कामधेनू मनोदेवता आहे. मनोदेवतेवर स्नेहाचा अभिषेक करणारा दिव्य कलश बांधलेला आहे. मनमंदिरामध्ये सर्वत्र मूल्यांचा सुगंध सुगंध पसरलेला आहे. मनोदेवता मन मनाभवच्या महामंत्राच्या स्वरूपामध्ये स्थित झालेली आहे. मनाच्या गाभाऱ्यात विश्व कल्याणाची टवटवी फुलं फुलत चाललेली आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी मनोदेवतेची कायमस्वरूपी धारणा आहे. मनाच्या गाभाऱ्यात आत्मिक ज्योतीच्या सर्वत्र लाईट त्याचा प्रकाश हा पसरत चाललेला आहे. या प्रकाशाच्या द्वारा या लाईटच्या द्वारा अंधार समाप्त होत आहे.